नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. तिसरे फावट महाराष्ट्राचे मुखेलमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हांचो आज जातलो सोपुतविधी. कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल हयाया हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवन केली फलदायी चर्चा. झारखंडात हेमंत सोरेन सरकाराचो आज जातलो विस्तार. दादल्यांच्या हॉकी कनिष्ठ आशिया कप 2024 फायनलीत भारतीय हॉकी पंगडान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानाचेर 5-3 अशी हार घाली. आता पुराय खबरो. भाजपाचे वरिष्ठ फुडारी देवेंद्र फडणवीस आज तिसरे खेपे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सोपूत घेतले. सांजवेळा 5:30 वरांचेर मुंबईच्या इतिहासिक आझाद मैदानार तांकां राज्यपाल सीपी राधाकृष्णन पद आनी गुप्ततायेचे सोपूत दितले. फडणवीस काल भाजपा विधीमंडळ पक्षाचे फुडारी म्हणून एकमतान वेचून आयले. फडणवीस इष्टपक्ष शिवसेनेचे मुखेली एकनाथ शिंदे आनी राष्ट्रवादीचे मुखेली अजित पवार हांणी काल राज्यपालांक मेळून राज्यात नवीन सरकार स्थापन करपाचे निमंत्रण दिले. सोपूत घेवपाच्या सुवाळ्याक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आनी केंद्रीय मंत्री उपस्थित रावतले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नवी दिल्लीत आपले कुवेती समकक्ष अब्दुल्ला अली अलयाह हांचे कडेन चर्चा केली. बसकेवेळार वेपार, गुंतवणूक, उर्जा, आयटी आनी संस्कृताय ह्या सारख्या वेगवेगळ्या मळार कुवेता कडेन द्विपक्षीय संबंध घटमूट करपा खातीर भारत कटिबद्ध आसा अशें जयशंकर हांणी सांगलें. बसकेंत तांकां प्रादेशीक आनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीचेर विचारांचो आदान प्रदान करपाची संद मेळ्ळी अशें परराष्ट्र मंत्र्यान म्हळां. अस्तंत आशियातली परिस्थिती विशीं तांणी हुस्को उक्तायलो. भारत आनी कुवेत हांचे दीर्घकालीन संबंध आसात अशें तांणी सांगले. 2047 मेरेन विकसीत भारत आनी 2035 मेरेन नवीन कुवेताची भारताची नदर दोनूय देश व्हड आकांक्षा दिता अशें तांणी भर दिलो. कुवेतांतलो भारतीय समुदाय हो दोनूय देशांचो जिवीत पूल आसा असो उल्लेखूय तांणी केलो. कुवेताच्या जीसीसी अध्यक्षपदाच्या काळात भारत आनी गल्फ कॉपरेशन कौन्सिलामधलो लागींचो सहकार आनीक घटमूट जातलो असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला. काल कुवेताचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अलयाह आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दिल्लीतल्या अधिकृत निवासस्थानांचेर तांची भेट घेतली. वेपार, गुंतवणूक, उर्जा, तंत्रगिन्यान, संस्कृताय आनी लोकांमदी घटमूट संबंध वाडोवपाच्या सहकार्याचेर तांणी चर्चा केली. कुवेतात रावपी दशलक्ष सशक्त भारतीय समाजाची जतनाय घेवपा खातीर मोदी हांणी कुवेताच्या फुडाऱ्यांचे उपकार मानले. अस्तंत आशियातल्या परिस्थितीचेरूय दोघांय फुडाऱ्यांनी विचारांचे आदान प्रदान केले आनी ह्या वाठारांत बेगीन शांतताय, सुरक्षा आनी स्थिरताय परतून येवपाक तेंको व्यक्त केलो. झारखंडात हेमंत सोरेन सरकाराच्या मंत्रिमंडळाचो विस्तार आज दनपारां 12:30 वरांचेर रांचींत जातलो. राजभवनांत वट्ट 11 मंत्री सोपूत घेतले. राज्यपाल संतोष कुमार गंगवार मंत्र्यांक पद आनी गोपनियतेची सोपूत दितले. झाझुमोचे 6 मंत्री, काँग्रेसीक 4 आनी आरजेडीचो 1 मंत्री आसतलो. झारखंडाचो सगळो वाठार हे मंत्रिमंडळ पळयतले अशें झाझुमोचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार हांणी सांगलां. उपग्रहांतल्यान मेळिल्ल्या विसंगतीक लागून भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणल्यार इस्रोन युरोपीय अंतरिक्ष एजन्सीचे प्रोबा 3 अंतराळयानाचे प्रक्षेपण परत सुरू केलां. आतां श्रीहरिकोटा हांगाच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातल्यान आयज सांजवेळा 4:12 मिनटांचेर पीएसएलव्ही C-59 प्रक्षेपण जातले. हाचे आदी काल सांजवेळा 4:08 मिनटांचेर हे मिशन सुरू करपाचे आशिल्ले. संवसारातलो पयलो प्रकारचो उपग्रह म्हणून वळखळ आशिल्ल्या प्रोबा 3 हातून 2 उपग्रह आसतात आनी ते सुर्याच्या भायल्या वातावरणाचो अभ्यास करपा खातीर 1 मिलीमिटरा भितर अचूक निर्मिती सांबाळून एकठांय फिरतले. आयज सावन भूतानाचे राजा जिग्मी खेसर न्यामग्याल वांगचूक आनी राणी जेत्सन पेमा वांगचूक 2 दिसांच्या भारत दौऱ्यार येतली. ह्या भेटीवेळार भूतानाचे राजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आनी वरिष्ठ सरकारी अधिकारी भूतानाच्या राजाची भेट घेतले. भारताच्या तंत्रगिन्यान क्षेत्राखातीर इतिहासिक विकासातल्यान गुगल एलएलसीन हैदराबादात गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र GSEC स्थापन करपाची येवजण जाहीर केल्या. टोकियो भायर आशिया पॅसिफीक वाठारात ही अत्याधुनीक सुविधा अशा प्रकारची पयलीच आनी संवसारीक पांवड्यार फक्त 5वी सुविधेची आसतली. GSEC सायबर सुरक्षे खातीर जागतीक केंद्र जावपाचे आसा जे प्रगत संशोधन, AI आधारीत सुरक्षा उपाय आनी अभिनव ऑनलायन सुरक्षा उत्पादनांचेर लक्ष केंद्रीत करता. हजारांनी प्रत्यक्ष आनी अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करताना भारताची सायबर सुरक्षा क्षमता घटमूट करपाक परिवर्तनकारी भूमिका GSEC करतली अशी अपेक्षा आसा. राज्यसभेत बॉयलर विधेयक 2024 संमत केला. ते बॉयलर कायदो 1923 रद्द करता. बॉयलरात काम करपी व्यक्तींची सुरक्षितताय आनी पात्र आनी सक्षम व्यक्तींची बॉयलरांची दुरुस्ती करपा खातीर विधेयकात विशिष्ट तरतुदी केल्या. वेवसाय करपाक सोपे जावचे म्हणून ह्या विधेयकाक लागून MSME क्षेत्रातल्या बॉयलर वापरप्यांक फायदो जातलो कारण ह्या विधेयकात गुन्यांवकारी समायीक करपा संबंधीत तरतुदींचो आसपाव आसा. ह्या विधेयकाचे जाल्ल्या चर्चेक जाप दितना वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगले की सरकार स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सगळ्या कायद्यांचे पुनरावलोकन करता. बॉयलर विधेयक देशाचे सुरक्षीत करपाचो यत्न करता. कामगारांची सुरक्षितता, जापसालदारकी, लवचिकता आणि कार्यक्षमता हांच्या सुरक्षिततेच्या उच्च मानकार या विधेयकात भर दिला असे त्यांनी सांगले. चर्चेक सुरुवात करताना भाजपाचे ब्रजलाल हांनी उद्योगातल्या कामगारांच्या सुरक्षेखातीर हे विधेयक असा असे सांगून या विधेयकाक येवकार दिला. मोदी सरकारान व्यवसाय करपाच्या सोयीचेर भर दिला आणि सुरक्षा हो ताचो महत्वाचो भाग असे त्यांनी सांगले. बॉयलर विधेयकातल्या तरतुदीप्रमाण काय क्षेत्रात कायद्याची अंमलबजावणी करपाक सूट दिवपाची परवानगी आसा असे काँग्रेसीचे निरज डांगी हांनी सांगले. ताका लागून सुरक्षा कशी दितले असो ताणी प्रस्न केलो. सीपीआयएमचे डॉ जॉन ब्रिटास हांनी म्हळे की बॉयलर विधेयकात कांयच तथ्य ना, नवीन बाटलीतली ती पोरणी वायन आसा असे ताणी म्हळे. तृणमूल काँग्रेसीचे मौसम नर हांनी म्हळे की बॉयलर विधेयक 2024 हे फक्त प्रतिकात्मक आसा कारण तातूंतल्यो जायत्यो तरतुदी आदल्यो आसा तश्योच दवरल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. लोकसभेन रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024 विचारांखातीर आनी संमत करपाखातीर घेतला. ह्या विधेयकात रेल्वे मंडळान वैधानिक अधिकार दिवपाचो आनी संस्थेचे कामकाज आनी स्वातंत्र्य वाढोवपाचो यत्न केला. तातूंत भारतीय रेल्वे मंडळ कायदो 1905 रद्द करून रेल्वे मंडळा संबंधित तरतुदींचो रेल्वे कायदो 1989 आसपाव केला. हाका लागून कायदेशीर चौकट सोपी जातली आनी दोन कायद्यांचो संदर्भ घेवपाची गरज उणी जातली. विधेयक मांडटना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की रेल्वे क्षेत्रात चड कार्यक्षमताय हाडप हो या विधेयकाचो हेतू आसा. तांणी सांगले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतीय रेल्वेक फाटल्या 10 वर्सात महत्वाची उदरगत आनी रुपांतर दिसून आयला. 10 वर्सा आदी रेल्वे संकल्प सुमार 29,000 कोटी रुपया आशिल्लो, तो अर्थसंकल्प 2,52,000 कोटी रुपया मेरेन वाडला. फाटल्या 10 वर्सात 44,000 किलोमीटर रेल्वे जाळयेचे विद्युतीकरण जालां अशें तांणी मुखार सांगले. दादल्यांच्या हॉकी कनिष्ठ आशिया कप 2024 फायनलीत काल राती ओमानातल्या मस्कत शारांत भारतीय हॉकी पंगडान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानाचेर 5-3 अशी हार घाली. ह्या जैतान भारतान कॉन्टिनेंटल सर्तीत 5वे विजेतेपद पटकायला. हाच्या आदी भारतान 2004, 2008, 2015 आनी 2023 वर्सा खिताब जिखिल्लो. भारताखातीर अरजीत सिंग हुंडल 4 गोलासयत विजयाचो पंगडाचो नायक थारलो, जाल्यार उरिल्लो 1 गोल दिलराज सिंगान केलो. पाकिस्ताना खातीर सुफियान शेख हांणी 2 गोल तर हन्नान शहीदान 1 गोल केलो. फाटल्या वर्सा देशातल्या गांवगिऱ्या साक्षरतेत किरकोळ वाढ जाल्या. ग्रामीण साक्षरता 2022-23 वर्साच्या 77% तुलनेत 2023-24 वर्सा 77.5% मेरेन पावली. राज्यसभेत लेखी जाप दितना शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी हांणी सांगले की 2022-23 वर्सा 83.6% आशिल्ले दादल्यांच्या साक्षरतेचे प्रमाण 2023-24 वर्सा वाढून 84.7% जाला. 2022-23 वर्सा 70.3% आशिल्ले बायलांचे ग्रामीण साक्षरतायेचे प्रमाण ह्याच काळात 70.4% वाढला. देशातल्या चलयांच्या जल्माच्या वेळार लिंग प्रमाण 2014-15 918 आशिल्ले ते 2023-24 वर्सा 930 पावला अशें सरकारान म्हळां. बायला आनी बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर हांणी राज्यसभेतल्या एका प्रस्नाक लेखी जाप दितना ही म्हायती दिल्या. युनिफायड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशनाच्या आंकड्या प्रमाण माध्यमीक पांवड्यावेल्या शाळांनी चलयांचे राष्ट्रीय एकूण नोंदणी प्रमाण 2014-15 वर्सा 75% 2021-22 वर्सा 79.4% मेरेन वाढला अशें तिणें सांगले. लिंग पक्षपाती लिंग निवडक प्रथा रोखप, चलयेचे अस्तित्व आनी संरक्षण सुनिश्चित करप आनी तिच्या शिक्षणाक चालना देवप हाचेर लक्ष केंद्रीत करपी बेटी बचाओ बेटी पढाओ येवजण सरकारान 2015 वर्सा सुरू केल्या अशें सुश्री ठाकूर हांणी सांगले. राष्ट्रीय सहकारी उदरगत महामंडळ एनसीडीसीन फक्त बायलांनी प्रोत्साहन दिल्ल्या सहकारी संस्थाच्या विकासा खातीर 7,708 कोटी रुपया परस चड अर्थीक मजत मंजूर केल्या अशें सरकारान सांगला. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्र सहकार मंत्री अमित शाह हांणी सांगले की देशात 25,385 बायलां कल्याण सहकारी संस्था नोंदणीकृत जाल्यात. बायलां सहकारी संस्थाची सामाजीक आर्थिक स्थिती सुदारपाक एनसीडीसी म्हत्वाची भूमिका करता, जाका लागून तांकां वेवसायीक मॉडलाचेर आधारीत कार्यावळी चालीक लावपाक मेळटली अशें तांणी सांगले. देशात 1,44,000 परस चड दुग्ध सहकारी संस्था आसात आनी व्हडा प्रमाणांत गांवगिऱ्या बायलो ह्या क्षेत्रांत काम करतात अशी म्हायती शाह हांणी दिली. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. तिसरे फावट महाराष्ट्राचे मुखेलमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हांचो आयज जातलो सोपुतविधी. कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुला अली अलियाह्या हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवन केल्ली फलदायी चर्चा. झारखंडात हेमंत सोरेन सरकाराचो आज जातलो विस्तार. दादल्यांच्या हॉकी कनिष्ठ आशिया कप 2024 फायनलीत भारतीय हॉकी पंगडान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानाचेर 5-3 अशी हार घाली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.